नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राज्यसभेत भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 विचारा खातीर आनी मंजुरी खातीर घेतले. कार्मीक भौशीक कागाळ निवारण आनी निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी दनपारां हें विधेयक सादर केलें. सकाळी 11 सभागृहाचें कामकाज सुरू जाले उपरांत अध्यक्ष सीपी राधाकृष्णन हांणी शुन्यवर घेतलें. अध्यक्षांनी सांगले की विधेयक सादर करपा संदर्भात डॉ जितेंद्र सिंग हांचे कडल्यान मेळिल्ली नोटीस तांणी स्विकारल्या. विधेयकाची प्रत सदस्यांक वितरीत केली जेणे करून ते तातूंत सुधारणा सुचवूंक शकतले.
For moving the motion of consideration of the public examination prevention of unfair means amendment bill 2026 as passed by the Lok Sabha today in Rajya Sabha by grant of waiver under rule 123 of the rules of procedures and conduct of business in council of states that is Rajya Sabha accordingly a supplementary list of business for today has been issued for taking up this bill for consideration passing.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज संसद घरांत अरुणाचल प्रदेश आनी नागालँडाच्या खासदारांची भेट घेतली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात मोदी हांणी सांगलां की चर्चा मुखेलपणान दोनूय राज्यांतल्या हुंवाराच्या परिस्थितीचेर केंद्रीत आशिल्ली. संबंधित आव्हानांक तोंड दिवपा खातीर केंद्र सरकार त्या त्या राज्य सरकारा वांगडा वावुरतले अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें. तशेंच सगळ्यांची सुरक्षीतताय आनी कल्याणा खातीर तांणी प्रार्थना केली. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावेल्यान विद्यार्थ्यांनी केल्ल्या निशेधा वेळार जंतर मंतर हांगा तैनात केल्ल्या रॅपीड एक्शन फोर्साच्या दारुगुळाची नोंदवही सांबाळपाचो निर्देश सर्वोच्च न्यायालयान केंद्र सरकाराक दिला. कायदो आनी सुवेवस्थेच्या परिस्थिती हाताळपा खातीर धातूच्यो गुळयो वापरपाचेर पुरायपणान बंदी घालपाची मागणी करपी याचिकेंतल्यान सर्वोच्च न्यायालयान एका मुद्द्याचेर प्रस्नचिन्न उबें केलां. ब्युरो ऑफ पुलीस रिसर्च अँड डॅव्हलपमेंटाच्या मार्गदर्शक सूचनांचो उल्लेख करून न्यायालयान नदरेक हाडले की अपवादात्मक परिस्थितीत पुलिसांक पॅलेट गन्स वापरपाचो अधिकार आसा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी नवी दिल्लीत आयएएसव्ही त्रिवेणीच्या बायलांच्या नौकायन मोहिमेंतल्या पंगडा कडेन संवाद सादलो आनी तांच्या असाधारण कामगिरीची आनी जिद्दीची तोखणाय केली. तांची ही यशस्वी नौकायन मोहीम देशा खातीर अत्यंत अभिमानाची बाब आसा अशें तांणी म्हळें. ह्या मोहिमेवरवी ह्या पंगडान फक्त दर्याचेरूच जैत मेळूंक ना तर गुंतागुंतीच्या लष्करी मोहिमोय पार करपाच्या बायलांच्या क्षमतेर प्रस्नचिन्ह उपस्थित करपी जुनाट समजुतीकूय मोडीत काडला अशें ते उलयले. शारिरीक क्षमता मानसीक कणखरपणा आनी नेतृत्व गूण हे लिंगार अवलंबून नासतात हे मोहिमेन सिद्ध करून दाखयला अशें तांणी नमूद केलें.
अपने इस अभियान से मैं कह सकता हूं कि केवल आपने समुद्र को ही नहीं जीता है आपने उस सारी रूढ़ियों को भी पराजित किया है जो कभी कहती थी हमारी बेटियां ऐसे कठिन सैन्य अभियानों का हिस्सा नहीं बन सकती आपने सिद्ध किया है फिजिकल कैपेबिलिटी मेंटल टफनेस और लीडरशिप क्वालिटी किसी जेंडर की मोहताज नहीं होती.
नीट परिक्षेच्या मुद्द्यावेल्यान विद्यार्थ्यांनी केल्ल्या आंदोलना वेळार कथीत पुलीस कारवाईवेल्यान विरोधकांनी केल्ल्या बोवाळाक लागून लोकसभेचे कामकाज दनपारा 2 मेरेन तहकूब केले. सकाळी 11 सभागृहाचे कामकाज सुरू जाले उपरांत अध्यक्ष ओम बिर्ला हांणी ग्लासगोतल्या 23व्या राष्ट्रकुळ खेळा स्पर्धेत दादल्यांच्या 100 मीटर सर्तीत भांगरा पदक जिखिल्ल्या बद्दल पॅरा एथलीट दिलीप गावीत हाचे आनी रुपया पदक जिखिल्ल्या बद्दल मोहम्मद बासील हाचे अभिनंदन केले. सभाघराच्या वतीन बिर्ला हांणी देशाचो मान उंचावपी सगळ्या खेळाडूंचे आनी त्यांच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आनी तांकां शुभेच्छा दिल्यो.
23वे राष्ट्रमंडल खेलों में सुश्री हरजिंदर कौर तथा श्री गुरवीर सिंह रजत पदक जीतकर इस प्रतियोगिता में भारत का गौरव बढ़ाया है. मैं सदन की ओर से देश का मान बढ़ाने वाले सभी खिलाड़ियों उनके कोच एवं टीम इंडिया को हार्दिक बधाई देता हूँ.
आज सकाळच्या सत्रात देशांतर्गत शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक म्हळ्यार बेंचमार्क इक्विटी इंडिसेस स्थिर पातळीर वेव्हार करताले. माहिती प्रमाण सेन्सेक्स 9 अंकाच्या वाढीसयत 77,663 अंकाचेर तर निफ्टी 6 अंकाच्या वाढीसयत 24,257 अंकाचेर पाविल्लो. केंद्रीय कापड मंत्री गिरीराज सिंह सोमारा दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नॉलॉजी IIT हांगा हँडलूम तंत्रज्ञानाच्या उत्कृश्टताय केंद्राचे उक्तावण करतले. ह्या केंद्राचो हेतू भारताच्या गिरेस्त हातमाग दायजा वांगडा अत्याधुनीक संशोधन नवनिर्माण आनी डिजिटल तंत्रगिन्यानाचो मेळ घालून ह्या क्षेत्राची स्पर्धात्मकता टिकाऊपण आनी संवसारीक पांवड्यार पकड घटमूट करपाचो आसा. भारताचो अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे हांणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटींतल्यान बेगोबेग निवृत्ती जाहीर केल्या. सोशल मिडिया पोस्टात रहाणेन म्हळां की आंतरराष्ट्रीय क्रिकेट आनी क्रिकेटाच्या सगळ्या प्रकाराक म्हळ्यार फॉर्मेट्सांतल्यान निवृत्त जावपाची हीच योग्य वेळ आसा. भारतीय हवामान विभागान आज मध्य महाराष्ट्र पश्चिम मध्य प्रदेशातल्या काही वाठारांनी अतिवृष्टीचा अंदाज दिला. तसेच ईशान्य भारत, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात विभाग, हिमाचल प्रदेश, केरळ माहे आणि कोकण आणि गोवा हांगा घोग्यांनी ती अतिवृष्टीची शक्यता असा असे हवामान खात्यान सांगला. आणि इथल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो ऐकात फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.